दुसरे इतिहास अध्याय 16. असाच्या राज्याच्या 36व्या वर्षी इस्रायलाचा राजा बाशाने यहुदावर स्वारी केली. बाशा हा इस्रायलाचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबूती केली. यहुदाचा राजा असा याच्याकडे कोणालाही येण्या जाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्या मागचा हेतू होता. तेव्हा असाने परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारातून व राजमहालातून सोने आणि चांदी काढून घेतली. अरामाचा राजा बेन हदाद दिमिश्काला राहत होता. असाने त्याच्याकडे सोने आणि चांदी पाठवून त्यास निरोप पाठवला, आपण आपसात एक करार करू. आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्रायलाचा राजा बाशा याच्या बरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही. बेन हदाद असाच्या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्रायली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी इयोन, दान, अबेल, मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफ्तालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली. या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबूतीचे काम अर्धवट सोडून दिले. राजा असाने मग सर्व यहुदी लोकांना बोलावले. बाशाने रामानगर बांधण्यासाठी वापरलेला दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली. यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहुदाचा राजा असा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, असा तू मदतीसाठी तुझा परमेश्वर देवावर भरोसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे सहाय्य घ्यायला हवे होतेस, पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस, म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. कुशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते. त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते, पण तेव्हा तू परमेश्वरावर भरोसा ठेवला आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला. अखिल पृथ्वीवर परमेश्वराचे नेत्र निरीक्षण करीत असतात. जे कोणी सरळ मनाने त्याच्याशी वर्ततात अशांना तो आपले पाठबळ देतो, पण तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल. द्रष्ट्याच्या या बोलण्याचा असास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात असा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला. असाची सर्व कृत्ये इस्रायल व यहुदी राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहेत. आपल्या राज्याच्या 39व्या वर्षी असा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला, तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला. आपल्या कारकिर्दीच्या 41व्या वर्षी असा मरण पावला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली. दावीद नगरात त्याने आधीच स्वतःसाठी करून घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछाण्यावर लोकांनी त्यास ठेवले. त्याच्या सन्माना प्रित्यर्थ त्यांनी मोठा जाळ केला.